तुमच्या घरात एखादं असं झाड असेल जे तुमच्या आजी किंवा आजोबांनी लावलं असेल, त्याची फळं आज तुम्हाला चाखायला मिळाली असतील. आमच्या आजीनंही केळीचं एक रोप लावलं होतं, त्याला जीवापाड जपलं होतं. पण जिथं माणसांनी माणसांवर जीव लावणं मान्य नसतं, तिथं आजीचं हे प्रेम कसं कळणार कोणाला? आयुष्याला वेगळ्याच वळणांवर नेणाऱ्या घटनांचा, या वळणांवर भेटलेल्या, आयुष्यात रंग भरणाऱ्या माझ्या माणसांचा हा गोतावळा. त्या त्यावेळी जो जसा भेटला त्याचं तसं चित्र. गोतावळा. लेखन शरद देशपांडे. वाचन ओम भुतकर. निर्मिती सेतू पॉडकास्ट. भाग पाचवा. केळीचे रोप. त्यावेळी इथं एक केळीचं रोप होतं. आजीनं सहज म्हणून डोणी शेजारी ते रोप लावलं. गमती खातर शब्दकोडं सोडवावं आणि बक्षीस लागावं तसं त्या रोपानं आकार धरलं. जोमानं वाढलं. पहाटे सडा सारवण करताना आजी केळीला पाणी द्यायची. त्या रोपाला खत मिळावं म्हणून चहाचा चोथासुद्धा ती केळीच्या बोंध्याशी घालायची. आपल्या परीनं जेवढी निगराणी राखता येईल तेवढी राखायची. तुम्ही पोरं इथं न्हाणीत काय बायकांसारखी आंघोळ करताय रे, म्हणत आम्हा नातवंडांना बंबातलं गरम पाणी केळी शेजारच्या डोणीत ओतून द्यायची, केळीला तेवढंच पाणी मिळावं म्हणून. दारात केळीचं झाड असणं म्हणजे मांगल्याचं, पावित्र्याचं प्रतीक समजायचे. श्रावणातल्या सोमवारी संध्याकाळी स्वयंपाक झाला की जेवणासाठी केळीची पानं तोडायला सांगायची. आम्ही पोरांनी केळीची पानं तोडू नयेत म्हणून स्वतः समोर उभी राहून पाने तोडायला सांगायची. त्या केळीवर तिचा फार जीव होता. नातवंडांवरची माया फिकी पडेल इतका. केळ भरभरली, तरारली. केळीवर भला मोठा कोवळा घड दिसू लागला. आजीला आनंद झाला. सार्थक झालं माझ्या लेकीचं, म्हणाली. पोरांनो, लक्ष ठेवा रे त्यावर, नाहीतर कोणीतरी तोडून नेईल, म्हणत तिनं त्या घडाभोवती पोतं गुंडाळलं. चांगला मोठा होऊ दे, पिकू दे, मग साऱ्या घरांना देऊ, म्हणाली. रोज स्वतः लक्ष देऊ लागली. केळीचा घड पिकला. तो तोडल्यावर पाच केळी देवापुढं ठेवून नैवेद्य दाखवला. आमच्या छोट्याशा वाड्यातल्या प्रत्येक घरात सर्व केळी सारखी वाटली. झालं श्रमाचं चीज. आजीच्या चेहऱ्यावर समाधानाचं जाळं पसरलं. तीच म्हणाली, झीज घेतल्याशिवाय चीज होत नाही. पण सुख कधी एकटं जन्माला येत नाही, त्याच वेळी दुःखही कुठंतरी उपजत. त्या छोट्याशा वाड्याची मालकीण होती विधवा, अपत्यहीन, स्वभावानं गोड, सर्वांशी गोडी गुलाबीनं वागणारी. भाडेकरूचा त्रास होणं हा प्रकार त्यावेळी जन्माला आला नव्हता. पण त्या बाईचा एक भाऊ भाडे वसुलीसाठी दर महिन्याला वाड्यात फेरी टाकायचा. बाई जितकी समजूतदार तितकाच हा तिरसट. उंच, धिप्पाड, मेषांचे आकडे, डोळे सदा तारवटलेले, गुरगुरल्यासारखा आवाज, एकूण अवतार भयानक. तो आला की आम्ही मुलं घाबरून घरात बसत असू. शिव्या आणि अर्वाच्य भाषेची तोफ ठासून भरलेली. त्या वाड्यात आणखीन एक बिराड होत. एक म्हातारी आणि तिचा मुलगा, चाळीशीच्या घरातला व्यापारी पेठेत कुणा एका आडत दुकानात काम करणार, कुणाशी कधी फारसा न बोलणार. सदरा, धोतर, निळसर रंगाचा कोट, काळी टोपी या कायमच्या वेशातला. कपाळावर तांबड्या गंधाची उभी रेघ. सरळ मार्गी, कुणाच्या आध्यात ना मध्यात. पण ती म्हातारी बाई जहाल, तोंडाळ. काही ना काही कारणानं इतरांशी भांडत राहणं एवढंच तिला माहीत. त्यामुळं वाड्यातल्या कुणाशी फारसं जमायचं नाही. कसं कुणास ठाऊक, तिचं जमायचं फक्त मालकिणीच्या त्या भावाशी. वास्तविक त्या माणसाच्या वागण्यावरून कुणी सभ्य माणसांनी त्याच्याशी संबंध ठेवावेत असा तो नव्हताच. त्यामुळे त्या म्हाताऱ्या बाईखेरीज इतर सर्व माणसांबद्दल त्याच्या मनात राग होता. भाडे वसुलीसाठी त्या म्हातारीकडे दरवाजात उभा राहून विचारताच म्हातारी शेतापिनं विषय बदलायची. बापू लेका, लेका म्हणताच तो पागळायचाच. अरे वाडा तुझाच, आणि असं सटी सामाशीला येतोस? दोन तीन दिवसातनं एखादी खेप टाकावी लेका. बाकी तू बी कामाचा माणूस, येळ काढून बहिणीसाठी एवढं करतोस हे तरी काय कमी आहे का? कोण करतं एवढं हल्लीच्या दिवसात? बरी आहेत का बायका पुर? लई दिसानी आलास. बस चा करते, घे थोडासा. त्या दिवशी असं झालं. ठोकरा मारलेले पायातले बूट वाजवीत तोंडाने काहीतरी पुटपुटत बापू बहिणीच्या घरात तारातारा शिरला. तरकट डोकं भरकटलं होतं. आके लाज वाटत नाही का रे बापू? काय झालं? पुन्हा मलाच विचारतीस काय झालं म्हणून? असं का बिथरलास? काय झालंय काय तुला आज? काय झालं? घर मालकानं भाडेकरूशी कसं वागायचं असतं? म्हणजे म्हणजे हात धुतलं की त्या पलीकडच्या घरात कशाला जाऊन बसतीस? घरात बसून मग काय वास मोजू म्हणतोस? तेवढीच दुपार जातीया. आजी ज्ञानेश्वरी वाचून दाखवत्यात, कधी मधी पुराणामधल्या देवाधर्माच्या गोष्टी बी सांगत्यात. तिच्या समर्थनानं बापू भडकला, डोक्यात निखारे फुलले. अगं त्यापेक्षा टाळ घेऊन जा की विठोबाच्या देवळात. इकडं घरादारावरनं नांगर फिरवू देत ते भाडे करू. अरे पण झालं तरी काय एवढं भडकायला? केळी खाल्लीस? खाल्ली, तुला बी ठेवलीत बघ. घेऊन जा घरी पोरासनी खायला. आजींनी आपल्या दारात लावलेल्या केळीच्या पहिल्या घडाची आहेत. कुणी लावलेल्या? आजीनं. आजीनं श्यामाच्या ठेवली आहे आजीच्या बाची. तुझा डोसका आहे का ताळ्यावर? म्हातारीच्या गोष्टींचा लई परिणाम झालाय वाटतं तुझ्यावर. सांभाळून बोल, उगीच जीभाचा दानपट्टा फिरवू नकोस. आरतीच्या आज केळी लावली, उद्या आंब्याचं झाड, परवा चिचेच. तुझ्या तोंडावर चार केळी फेकली की झालीस गप. बायकांची डोसकी खोकीच मानत्यात ते आलाच. अरे पर त्यात बिघडलं कुठं? रोप लावून मोठं होईस्तवर आजीनं किती खस्ता खाल्ल्या ते मी पाहिलंय स्वतःच्या डोळ्यांनी. कुणाच्या जागेत? कुणाच्या? हा अरे जागा कुणाची? झाड कोण लावतंय? ती म्हातारी? तरी बी तू गप्पच. पुढच्या खेपाला ही जागा माझी आहे. केळीचा अख्खाच्या अख्खा घड मला पाहिजे म्हण. बघूया ऐकते का ती म्हातारी? अरे बापू असं काय म्हणतोस तू? थोडा विचार तरी कर. सेवा करत ते मेवा खातय. आणि सांग मी कुणासाठी करू? मला ना पोर ना बाळ. बरीच बोलायला लागलीस की. नाही सांग ना मी कुणासाठी हव्यास धरू? कशात जीवाडकू? मला नाही बा कशाचा मोह. वय का असं का? मग बघतोच मी काय करायचं ते. तुला काय करायचं ते कर, पण मला वाईटपणा आणू नकोस. म्हणजे झालं, 20-20 वर्षांची बिराड, ना तक्रार ना तंटा. तुझ्या असल्या तोंडाच्या अडकीत त्यानं नको तोडूस. म्हणजे झालं, मी काय करायचं ते बघतो आता. म्हणत पाय आपटत शिव्या देत बापू निघून गेला. आणि परत आला तो दोन तीन दणकट गाड्यांना घेऊन. बहिणीने गयावया केली, पण भरकटलेला बापू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. इकडे आजी देवापुढे बसून जपाची माळ ओढत होती. मनातली चलबिचल डोळ्यात दिसत होती. तारवटलेल्या नजरेनं बापूनं केळीकडं पाहिलं. आणखी एक छोटासा कोवळा लुसलुशीत घड आईच्या कडेवर डुलत होता.
बघता काय हाना कोराड? मी म्हणतोय बघताय काय माझ्या तोंडाकडं? हाना लवकर.
बोटबोट दाढी वाढलेला म्हातारा गडी कुऱ्हाड खाली ठेवत म्हणाला, मालक लेकरू आहे केळीवर, कशा पायी तोडायची? पण
का भीती वाटतीय? कुऱ्हाड उचलत्या का नाही एवढं सांग. कीर्तन लावू नका सुग. तुम्ही या रे मोहर, बघता काय तोडा ते झाड.
राहिलेल्या त्या दोन माणसांना बापू म्हणाला, मालक म्हातारं म्हणतंय ते खरे, लेकुरवाळी केळ तोडायची नाही, आपली नायबा छाती होत. त्या दोघांनी कुऱ्हाडी खाली ठेवल्या. बापू भडकला, तांबडे लाल गुंजेसारखे डोळे आणखी लाल झाले. म्हाताऱ्या माणसाच्या हातातली कुऱ्हाड हिसकावून घेतली.
साल्यानो माझलाय सा फार, पैसा मिळतोय तो नको झालाय तुम्हासनी बेट्यांनो. तुमची काम नवती गाड्या वडा गाड्या तीच लायकी आहे तुमची,
म्हणत केळीवर दणादण घाव घातले. एक, दोन, तीन. आजीनं जीवापाड जपलेली वाढवलेली ती लोभस हिरवीगार केळ क्षणात भुईवर कोलमडून पडली. ते निष्प्राण झाड खांद्यावर टाकून बापू निघून गेला. मनावर कुऱ्हाडीचे आघात झालेली आजी देवासमोर रडत होती. आडाभोवतालचा पसारा भकास उजाड झाला. इथं केळ होती, आजीनं लावली होती, मोठ्या कष्टानं जोपासली होती, वाढवली होती. हे सांगण्याइतकी पुसटची खूण सुद्धा त्या जागी राहिली नाही. कितीतरी दिवस भर्रकन निघून गेले. केळीचा विसरही पडला सर्वांना. आत्याच्या बाळंतपणासाठी चिक्कोडीला गेलेली आजी 4-5 महिन्यांनी परत आली. घरात पाऊल टाकता टाकता ती दारात थांबली. क्षणभरच इकडे तिकडे पाहिलं, डोळे पुसत आत आली. घरात आल्या आल्या आईनं पहिली बातमी आजीला सांगितली. त्या बाप्याला अर्धांग झालंय, उजवी बाजू बघा कशी कामातनं गेली. आजी काहीही बोलली नाही, त्या जागेकडे गेली. मीही मागोमाग गेलो. आजी गेली म्हणूनच त्याच जागी एक अंकुर मिश्किलपणानं हसत होता. नैनम छिंदंती शस्त्राणी, याचा अर्थ मला असा कळला.
मराठी जाहिरात विश्वामध्ये अतिशय सुंदर जाहिरातींचं लेखन आणि निर्मितीचं श्रेय ज्यांना जातं, त्या शरद देशपांडे यांच्या लेखणीतून जिवंत झालेला हा गोतावळा. रोज नव्यानं भेटणारा, रोज नवाच वाटणारा. पुढच्या भागामध्ये भेटूयात अशाच नव्या माणसांना, नव्या गोष्टींना. आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर रेटिंग नक्की द्या. गोतावळा अर्थात गोष्टी आपल्या आसपासच्या माणसांच्या. लेखक शरद देशपांडे. अभिवाचन ओम भुतकर. निर्मिती सेतू पॉडकास्ट. पार्श्वसंगीत सारंग कुलकर्णी. कार्यकारी निर्माता तेजस गोखले. ध्वनी आरेखन ईशान देवस्थळी. ध्वनिमुद्रण सुमित पाटील, डॉन स्टुडिओ.